शलमन म्हणाला, जो आपल्या मनावर भरोसा ठेवितो तो मूर्ख आहे. आणि अयोब म्हणाला, अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही. ससनाच्या अंड्यातून पारवा निघू शकेल काय? काट्याचं झुडूप द्राक्ष पैदा करू शकेल काय? कधीच नाही. त्याचप्रमाणे मनुष्याच्या स्वाभाविक मनातून पूर्ण पवित्र कार्य, खरी शांती अथवा देवाला प्रसन्न करण्याची गोड खात्री कधीच येऊ शकत नाही. स्वाभाविक मन अशा आशीर्वादांपासून अत्यंत कपटी व पापी आहे. आपणास शंका येते काय? असे आहे तर स्वतःलाच विचारा, आपल्या सर्व जीवनातील सर्व लपविलेले विचार आपल्या कपाळावर लिहिण्यात आले तर तुम्ही इतरांना सामोरे जाऊन मनात शांतीचा अनुभव घेऊ शकाल काय? अशा इतिहासाने जर आपण आपल्या सहकर्म्यांच्या सामोरे जाण्यास लाजाल तर मग नीतिमान व पवित्र देवाला आपण कसे सामोरे जाल? देव मनुष्यासारखा नाही, तो प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण आहे. त्याच्या सर्व गुणधर्मात तो परिपूर्ण आहे, त्याच्या पवित्रतेतही तो परिपूर्ण आहे, आपल्या दयेत व करुणेतही तो परिपूर्ण आहे. मग परिपूर्ण न्याय पापाकडे कानाडोळा कसा करू शकतो? परिपूर्ण पवित्रता एक अशुद्ध व्यक्तीला देवाच्या उपस्थितीत येऊ देईल काय? कदापि नाही. याच कारणामुळे एका पापासाठी आदाम व हवेला देवाच्या उपस्थितीतून काढून टाकण्यात आले. मग आमच्याबद्दल काय? शालमनाने सांगितले, सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. देव सत्य आहे आणि तो आपल्या वचनाला पूर्ण करणारच. न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला देवासमोर उभे राहावे लागणार. प्रत्येक पापाचा परिपूर्ण न्याय केला जाईल. सुवार्तेत लिहिले आहे, पापाचे वेतन मरण आहे. केवळ शारीरिक नाही तर प्राणाचाही मृत्यू. ह्या प्रकारचे मरण म्हणजे देवापासून ताटातूट. परंतु देवाच्या प्रीतीने या अनंत मृत्यूपासून वाचण्यासाठी मार्ग तयार केला आहे. आपल्या प्रेमळ दयेत देवाने येशू ख्रिस्ताला पाठविले यासाठी की त्याने आमचा प्रतिनिधी होऊन आमचा दोष काढून टाकण्यासाठी आमच्याबद्दल मरावे. तो लाकडाच्या कृशखांबावर मराव्यास आला की त्याच्या शरीरात पापाचा न्याय व्हावा व आम्हास न्यायपूर्ण रीतीने क्षमा मिळावी. जे आपल्या पापांचा पश्चाताप करतात व आपला विश्वास येशूवर व त्याच्या अर्पणावर ठेवतात ते त्याच्या ह्या शब्दांना आपले मानू शकतात. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.